Wie lange hast du das denn?
Jai Baba Swami, Guru Aman.
सभी पुण्य आत्माओं को मेरा नमस्कार।
इष्ट गुरु से आगे फेडिंग्स पॉइंट सीरियल दिए अपन लेसन्स हैं।
दूसरा मेरे को लगता पहले अपन क्वेश्चन आंसर सेशन दे देते, क्योंकि बाद में ना उसको ही टाइम नहीं मिलता। बाद में आखिर में ये लेक्चर से समापन करता हूँ।
Ich denke, wir fangen an erstmal mit Frage- und Antwort-Session, den wir danach keine Zeit dafür finden.
Wenn ich hatte, hast du ein Session, die gehört ja.
Ich wünsche nicht, dass Sie nach Hause gehen mit Ihren Fragen. Wer möchte jetzt die Frage stellen?
Einfluss auf die spirituelle Entwicklung.
Swamiji, Inka Prashna hai ki jab aura mein koi kami hai ya usme kharabi hai to kya wo hamari adhyatmik sthiti par uska asar padta hai?
Padta hai na, apne karan adhyatmik sthiti jani jaa sakti hai, pehchani jaa sakti
hai. Natürlich, dadurch kann man seine spirituelle Entwicklung oder Zustand erkennen.
Actually, it's a thermometer. Temperature chadha hua hai, iska matlab bukhar hai.
This is genauso wie man mit dem Thermometer die Temperatur vom Körper misst, dann weiß man, dass man Fieber hat.
Theek usi prakar se aura ke andar kuch kharab hai, iska matlab hamare andar hamare vicharon mein kharab hai.
Und wenn unsere Aura beschädigt ist, dann das ist ein Zeichen, dass wir haben schlechte Gedanken.
Thoda yahan pe na spasht karna chahta hu. मैंने बोला कि हृदय चक्र में खराबी, इसका मतलब हृदय में खराबी नहीं
है। Ich möchte das nochmal erklären oder erklären, dass wenn ich sage, dass in Herzen Chakra, wenn ich sage, dass Herzen Chakra schlecht ist, das bedeutet nicht, dass da gibt's was Schlechtes im Herz.
Hृदय अलग है, हृदय चक्र अलग है।
Herz ist anders als Herz Chakra.
हृदय मतलब आप फिजिकल लेवल पे आ रहे हैं।
Wenn du Herz sagst, das ist auf der körperlichen Ebene.
हृदय चक्र यानी हृदय से संबंधित विचार। अगर आपके विचार नकारात्मक है, आपके विचार बुरे हैं, आपका हृदय चक्र खराब
है। Wenn wir von Herz Chakra sprechen, dann sprechen wir von unseren Gedanken. Und wenn wir sagen, dass Herz Chakra schlecht ist, das bedeutet, dass wir haben dann schlechte Gedanken.
लेकिन हृदय चक्र अगर कई दिनों तक खराब रहा, तो धीरे धीरे उसका प्रभाव, उसका इफेक्ट आपके हृदय पे भी पड़ेगा।
Das heißt, wenn Herz Chakra beschädigt ist, dann langsam wird das einen Einfluss über dein Herz haben und langsam wird das die Auswirkung auf dein Herz
passieren. Schau, Körper testen und sehen, uska adhyayan medical science mein.
Wir berühren unser Körper und wir finden heraus, was los ist und dafür gibt es Beweis in der Medizin, in der Schulmedizin.
Lekin manushya ke vicharon ka adhyayan medical science mein nahi.
Aber Schulmedizin hat kein Mittel zu beweisen, wie unser Aura ist oder unsere Gedanken sind.
मान लो आपको खूब विचार आ रहे हैं, इसके लिए कोई दवाई नहीं, वो आपको इवीन की गोली दे देंगे.
Nehmen wir an, dass du viele Gedanken hast, ja, aber die haben keine Tabletten dafür. Die werden nur dir ein Schlafmittel geben.
So, जब तक आपके विचारों की दवाई मेडिकल साइंस में नहीं निकलती, तब तक विचारों के लिए एक ही दवाई है, वो है ध्यान.
Und solange da keine Medizin in der Schulmedizin für deine schlechten Gedanken oder mehr oder viel Gedanken ist, bis dahin müssen wir nur meditieren. Das ist das einzige Mittel für
schlechte Gedanken. Chakra mein jada mat padho.
Und wir müssen nicht so viel Gedanken über Chakren und Nadis machen.
देखिए, जब तक मेरे चक्र हैं, मेरी नाड़ियाँ बोलते रहोगे, तब तक उसमें कैचेस रहेंगे.
Solange du immer so ausdrückst, meine Chakren, meine Nadin etc., da wird dann so ein Catch hier.
Jo maine kiya wo aap karo na.
Mach es wie ich mache.
Maine kara, Guru, tujhe meri Nadiyan bhi samarpit hai, mere Chakra bhi samarpit, tu jaane tera kaam jaane.
Was ich gemacht habe, ist, ich habe alle meine Chakren und Nadis an meine Guru hingegeben und ich habe gesagt, das ist deine Sache, meine Nadi und Chakra, ich habe damit nichts zu tun.
Weise, aber aapke Chakra, aapke Nadiyan, mujhe saunp do na, theek hai.
Und genauso kannst du auch machen. Du gibst hin deine Nadis und Chakra und das ist alles, was du machen solltest.
अन्यथा ज्यादा चक्कर में पड़ोगे तो पागल हो जाओगे.
Und wenn du so viel Gedanken über deine Nadis und Chakra die ganze Zeit machst, dann wirst du verrückt. Und was?
Oder कोई प्रश्न?
Gibt noch eine Frage, die letzte bitte.
एक्चुअली सबका संबंध आपके ईगो से, आपके मय के भाव से, मेरा शरीर, मेरे चक्र, मेरी नाड़ियाँ.
Und alles ist verwandt mit dein Ego, meine Chakra, meine Nadien und meine Gedanken.
कई लोग लैटिन में लैटिन करने के बाद में झाड़ के देते अपने लैटिन को भी, वहाँ जैसे उसकी प्रॉपर्टी छोड़ के जा रहे हो.
Ja, manche Leute, nachdem die Klo benutzen haben, gucken danach, ob die was da hintergelassen haben oder nicht.
Ohne Latrin se bhi attachment hai, meri Latrin.
Man hat auch ein so Verhaftung, so sein Klo und WC und sagt, das ist mein WC.
Arre, bahar mein andar chakra aur nadi hai.
Ja, lass es los mit Chakran und Nadin.
Actually, mai ka visarjan hi dhyan hai na.
Im Grunde genommen, diese Auflösung von das Gefühl von Ich, das ist also eigentlich
Meditation.
Solange du die ganze Zeit meine Nadin und meine Chakren sagst, das heißt, dass meine ist immer noch
anwesend.
Und das Mei ist nicht aufgelöst, und was nutzt es dann?
Next.
Nächste bitte.
Wenn sich jemand das Leben genommen hat, kann man...
Jetzt frag mich nochmal über Nadin und Chakren.
Abhi kya hua? Acharya sammelan hua. To sab acharya ko maine kaha ki jiska center nahi chalta uska jawabdar acharya hai. To sab acharya bole hamara center acha chalta hai.
Yeah, the, in Indian, da gibt es ein Zentrum, die Acharyen, die das managen, und ich habe ihnen gesagt, wenn ihr eure Zentrum nicht gut läuft, dann das heißt, es ist was Schlimmes oder Schlechtes mit der Acharya eigentlich, und dann da gab es keine Fragen danach.
Wenn sich jemand das Leben genommen hat, können wir noch was für seine Seele tun? Und was können wir für uns tun, dass wir möglichst gesund mit dem Gefühl nicht helfen, dass wir nicht helfen konnten, dass wir versagt haben, dass wir trotzdem gesund weiterleben können?
Inka Prashna hai Swamiji ki hum kya kar sakte hain jab kisi ne atmahatya ki ho, uski atma ke liye hum kya kar sakte hain, aur dusri baat hai hum aage kaise jee sakte hain aur swasth kaise jee sakte hain aur hum aur kya steps le sakte hain.
Dekhiye, do baatein. Pehli baat to ye, marna khub aasan hai, patt se mar jate hain, jeena hi khub kathin.
Da gibt es zwei Dinge. Erstmal, es ist einfach zu sterben, patt stirbt man. Ja, aber Leben ist schwieriger.
देखिए, एक कॉमन ही बता के रहा हूँ, जब भी कोई अपने पास वाला, जब भी कोई अपना सगा वाला कोई किसी की मृत्यु हो जाती है तो क्या करना चाहिए, एक मोमबत्ती परमात्मा के सामने जलाना चाहिए, खूब हृदय से खूब भाव से उसके लिए प्रार्थना करना चाहिए कि उसको सद्गति प्राप्त हो, उसको अच्छी शांति मिले, बस इतना ही तुम्हारे हाथ में, उतना ही करो।
Was gibt's in deiner Hände, ist, wenn irgendjemand, dass wir lieben, stirbt, auf so eine Art und Weise, dann können wir ein Kerzen anzünden und für die Seele beten, dass die Seele Moksha findet und er in Ruhe bleibt. Das ist, was in unserer Hände liegt. Wenn du so machst, da gibt es dann zwei Ergebnisse.
एक बात होती है, तुम्हारे हाथ में जो कुछ था, तुम्हारे हाथ में क्या है, प्रार्थना, उतनी प्रार्थना कर दी, इसलिए तुमने भी कुछ किया, ये तुमको सेटिस्फेक्शन मिलता है।
Was ist in deinen Händen eigentlich, dass du kannst nur beten dafür und dann dann wirst du zufrieden sein, dass du dafür gebetet hast.
दूसरा, आपके हाथ से जितना करना था उतना हो गया, आप उसमें से मुक्त हो जाते।
Und wenn du das gemacht hast, was du machen konntest, dann bist du befreit davon.
तो ऐसा कभी भी कोई घटना घटती है ना, उसके लिए प्रार्थना करो, पूर्ण भाव के साथ प्रार्थना करो, एक मोमबत्ती जलाओ, कैंडल जलाओ और प्रेयर करो और उसमें से बाहर निकलो।
Wenn sowas so ein Ereignis passiert in eurem Leben, dann mach genau das, ja, mit vollen Gefühle dafür beten und mit ein Kerze anzünden und weiter beten.
Und तुमको क्या लगा होगा, मैं आकाश से टपका हूं?
Glaubt ihr, dass ich bin vom Himmel hier untergefallen?
मेरे भी कोई माँ बाप होंगे, वो भी मरे होंगे, सब चलता ही रहता
है। Ich habe auch Eltern und die sind auch vielleicht gestorben.
अपने को वर्तमान में रहना है, अपने को प्रेजेंट में रहना है।
Wir müssen in der Gegenwart bleiben und leben.
जो लोग मर गए वो भूतकाल हो गए ना, आज अपने को वर्तमान में रहना है, अपन जिंदा है।
Wenn irgendjemand gestorben ist, das ist wieder in der Vergangenheit, aber wir sind hier im Present und wir müssen weiter leben.
तो जितना पास गए भूलो ना, उतना जीना आसान हो जाता है।
Ja, deshalb ist es wichtig, dass man die Vergangenheit vergisst und einfach weiterlebt.
Nein, to past life ka bojh lekar hum zindagi bhar dhote rehte.
Sonst wir haben diese Bürde von unserer Vergangenheit und dann lebenslang werden wir diese Bürde tragen.
Ab dekho na, jab aap flight ke andar jaate ho, to aapko limitation rehti hai ki 30 kilo ki bag allowed hai, isse zyada allowed nahi.
Wenn wir im Flugzeug fliegen, dann da gibt's eine Regelung, dass wir dürfen nur bis 30 Kilo Gepäck mitnehmen.
तो आप केवल एक देश से दूसरे देश जा रहे हैं तो 30 किलो से ज्यादा वजन आपको अलाउड नहीं है।
Wenn du von einem Land zu einem anderen Land fliegst, dann du kannst nicht mehr als 30 Kilo mitnehmen.
पर आप तो मोक्ष की यात्रा पे निकले हो, तो दुनिया भर का कचरा भर के लेके चल रहे हो।
Und hier gibt's jetzt eine Reise nach Moksha oder zu Moksha und warum trägst du so viele Kilos?
इसलिए पास पूरा का सारा वजन यहां छोड़ के जाओ।
Deshalb sage ich euch, hinterlass hier dein alle dein Gepäck.
दूसरा, आपको लगता है सिर्फ प्रार्थना और बस बाकी कुछ उतने अपने हाथ में?
Ja, in unseren Händen liegt nur, dass wir dafür beten können, nicht anders.
Next
bitte.
Ja, eine Frage zum Sadhguru. Vielleicht erst ganz allgemein, ist er im Außen zu finden? Gestern gab es das Gleichnis mit dem Elektriker.
Soll ich jetzt übersetzen? Mera inka prashna hai ki inka prashna Sadhguru ke bare mein hai aur aapne ye example diya tha ki jo electrician aata hai. Weiter sprechen bitte.
Wenn man das Gleichnis mit dem Elektriker nimmt, kann man jeden Elektriker nehmen, der die Leitung legt zum Kraftwerk, oder ist es etwas, was vorherbestimmt ist im Herzen, wer das Sadhguru ist?
इनका प्रश्न है कि इलेक्ट्रिकल तो बहुत सारे होते हैं, तो क्या एक ही इलेक्ट्रिकल के पास जाना चाहिए या कोई भी इलेक्ट्रिकल हो सकता है, इलेक्ट्रिशियन जो आपने उदाहरण दिया था ना?
एक्चुअली वो समझाने के लिए आपको, एक्चुअली एक इलेक्ट्रिशियन आके जो काम करेगा वही दूसरा इलेक्ट्रिशियन आके करेगा ना, तो लेकिन आपको इलेक्ट्रिशियन पावर उसमें इसको भेजेगा, ये तो पावर उसके हाथ में ना, वो आप बोलेंगे वो इलेक्ट्रिशियन को थोड़ी भेजेगा।
स्वामी जी
देगा इलेक्ट्रिशियन, उसको पावर उसको भेजेगा, आपके हाथ में नहीं।
स्वामी जी अनफॉर्चुनेटली दिस वाज नो ऑन बाइस्पील एंड व्हेन डू फॉर स्ट्रांग बी अनट्रस्ट dann vom Kraftwerk, die schicken dir einen Elektriker. Die wählen das aus, nicht du.
Und tumhara agar prashn ye hai ki hamara Sadhguru kaun hai, kaise pehchane, to uska uttar alag hai.
Aber wenn deine Frage so ist, wer ist mein Sadhguru überhaupt, dann die Antwort für diese Frage ist was anderes.
तो आपका सदगुरु वो है जो मिलने के बाद में आप स्वयं आपके गुरु हो जाओ और आपकी परमात्मा की खोज समाप्त हो जाए।
We can understand canon, dein Satguru is there. Wenn du diese Satguru triffst, dann hast du keine Fragen mehr oder keine, du suchst nicht mehr weiter, weil du bist zufrieden, dass du deinen Guru gefunden hast.
ये मैं मेरे जीवन का अनुभव बता रहा हूँ जिसे मेरे जीवन में सदगुरु आए ना और मैं मेरी अंतर्मुखी यात्रा प्रारंभ हुई और बाहर की परमात्मा की खोज बंद हो गई।
Das erzähle ich von meiner eigenen Erfahrung. Ich war auch auf der Suche und sobald dass ich meinen Guru gefunden habe, dann die Suche hat sich beendet und ich habe diese Reise in den Innen gemacht und war ich zufrieden.
Wenn wir erst Kinder werden, dann sehen wir erst Nurse ko dekhte, fir Maa ko dekhte, fir Baap ko dekhte, fir dekhte 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 sare duniya ko dekhte. Apne aap ko nahi dekhte. Sadguru hai jo aapko apne aap ko dekhna sikhata hai.
Wenn wir geboren sind, dann ist unser Blick ist nach außen gerichtet. Wir sehen die Krankenschwester, wir sehen die Mutter, Vater und die anderen Leute im Außen, aber wir kehren nicht in den Innen. Aber sobald wir unser Satguru treffen, dann der Satguru zeigt den Weg nach innen und das wirst du dann für sich selber erfahren. Gibt es noch welche Fragen? Danke. Dann warte ich noch.
Eine Frage zu der Seele.
Mera prashna aapke upar hai.
Gibt es eine männliche Seele, eine weibliche Seele in mir oder gibt es das im Außen? Und warum brauchen die männlichen und die weiblichen andere Energien?
Mera prashna ye hai ki kya nirgun satling aatmaye hain aur striling aatmaye hain? Kya ling aatma mein bhi ling hote hain? Agar aisa nahi hai to kyun unko alag alag se urja di jati hai?
देखिए पहली बात तो हिमालय के मेरे इतने सालों के प्रवास में मैंने एक भी स्त्री वहाँ नहीं देखी।
Guck mal, ich war in der Himalaya für so lang, so viele Jahre und da war keine weibliche Person oder eine Frau.
कारण क्या है मालूम?
Weißt du, was der Grund dafür ist?
क्योंकि जितने भी वहाँ संत गए, जितने भी महात्मा गए, सब इसी समाज से गए।
Der Grund ist, dass alle, die dahin gegangen sind, die Heilige und die Mystiker, die sind aus der Gesellschaft gegangen. Und die sind mit dieser Gedanken gegangen, dass eine Frau ist ein Hindernis für spirituelle Entwicklung. Und das ist ein Gedanken von der Gesellschaft. Die sind von dieser Gesellschaft dahin gegangen.
Und वहाँ पे ध्यान करके मेडिटेशन करके उन्होंने अपना एक ओरा बनाया, अपना एक आवामंडल बनाया। और मेरे आवामंडल में कोई स्त्री नहीं आना चाहिए। ऐसा अगर प्रत्येक ने विचार किया, तो स्त्री बिचारी घुसेगी कैसे मुझे आवामंडल में?
Und dort haben die lange Zeit meditiert und in sich gekehrt und dadurch haben die Aura so stark gemacht, dass keine in diese Aura reinkommen konnte und die haben sich beschlossen, dass keine Frau in diese Aura reinkommt und wie kann dann eine Frau da reinkommen?
तो मेरे गुरु भी यही विचार लेके गए थे, लेकिन एक स्थिति है, उस स्थिति के ऊपर जब शनि भाव छूट जाता है, तो मालूम पड़ता है कि स्त्री की आत्मा और पुरुष की आत्मा में कोई भेद नहीं, आत्मा एक है।
Meine Guru sind auch mit dieser Gedanken gegangen, aber wenn du so einen bestimmten spirituellen Zustand erreicht hast, dann weißt du, dass ob männlich oder weiblich, für die Seele, da gibt es keinen Unterschied. Die Seele ist dasselbe.
लेकिन तब तक ना वो इतने समरस हो गए थे निसर्ग से कि वो बात वो बताने समाज में आ ही नहीं सकते।
Aber bis zu diesem Zeitpunkt sind sie so weit gegangen, dass sie eins mit der Natur geworden sind und die wollten nicht zurück in der Gesellschaft kehren.
तो उन्होंने मुझे समझाया जो गलती मैंने मेरे जीवन में की है वो गलती तू तेरे जीवन में मत कर।
Und mein Guru hat dann mich erklärt, dass die Fehler, die ich gemacht habe, du machst das dieselbe Fehler nicht.
इसलिए समर्पण ध्यान में प्रत्येक सेंटर में आचार्य के साथ में एक स्त्री आचार्य होती ही
है। Und deshalb bei Samarpan Meditation in jedem Zentrum zusammen mit einem männlichen Center Manager gibt es auch eine weibliche Center Managerin.
Trusto के अंदर भी मैनेजिंग ट्रस्टी तक स्त्री आए।
Auch in the Vorstand gibt es auch viele Frauen.
और समर्पण ध्यान का जो प्रचार प्रसार विश्व भर में हुआ है इसमें स्त्रियों का बहुत महत्वपूर्ण योगदान है।
Und Samarpan Meditation ist jetzt so weit verbreitet worden und die Frauen haben viel Einfluss darauf gehabt.
Und इसके अंदर प्रमुख भूमिका गुरु माने ली हुई है।
समझती?
इसके अंदर प्रमुख भूमिका शुरुआत से गुरु माने ली हुई है।
Das Hauptdarstellerin in dieser Samapan-Geschichte ist die Guru Ma.
वास्तव में क्या है वो मेरे को हिमालय में जाने दिया इसलिए मैं वापस आया ना जाने नहीं देती तो मैं जाता लेकिन फिर वापस नहीं आता
Das ist so, dass die Guru Mahat an der ersten Stelle mir erlaubt, in die Himalayen zu gehen. Und deshalb bin ich zurückgekommen. Sonst wäre ich nicht zurückgekommen.
Und danach
hat sie auch mir erlaubt, überall in der Welt zu reisen und Samapan-Meditation zu verbreiten. Und für lange, lange Jahre habe ich gar kein Einkommen gehabt. Sie hat mir immer jeden Monat 500 Rupien gegeben und mit diesen 500 Rupien habe ich die Meditation Arbeit gemacht.
Dusra, meine Shraddha, meine Guru ke prati hai, jinhone mujhe bij ke roop mein atma gyan diya.
Und meine Verehrung ist gegenüber meinem Guru, der Guru, der mir diese Samen von der Meditation gegeben hat.
लेकिन कितने भी अच्छे किस्म का बीज हो ना जब तक उसको अच्छा माल ही नहीं मिले वो कभी वृक्ष में तब्दील नहीं हो सकता
अब egal wie gut dieser Samen ist Samen braucht eine gute Gärtner sonst kann dieser Samen nicht zur Pflanze werden
तो गुरु माने उस बीज को वृक्ष बनाया है इसीलिए आज विश्वभर में समर्पण का वृक्ष खड़ा है
und guru ma ist diejenige die diese samarpan samen so Baum gemacht hat und deshalb ist Samapan jetzt überall in der Welt.
देखिए वो बीज को कितना पानी देने का किस डायरेक्शन में बढ़ने देने का किस डायरेक्शन में नहीं बढ़ने देने का ये सब काम एक माली की तरह उन्होंने किया
गुरु महाराज भी ein Gärtner das gemacht das in dem dass sie genau überlegt hat ja wie viel Wasser diese Samen braucht was für ein Erde diese Samen braucht und die Umgebung hat sie dafür geschafft
गुरु माँ मिलिट्री स्कूल के अंदर टीचर थी उसी के सैलरी से पूरा घर चलता था मैं एक नया पैसा कमाता नहीं था
गुरु माँ वा eine Lehrerin eine militärische Schule und sie war die Hauptbrotgewinnerin und ich habe kein Einkommen damals gehabt und sie hat alle Haushalt gemanagt
मेरे पिताजी मेरे को गालियां देते तू नकुलसन के पत्नी की रोटियां तोड़ के खाता है घर बैठ के खाता
Und mein Vater hat immer mit mir geschimpft und hat mir gesagt, dass ich bin nutzlos, ich bin auf eine Frau abhängig, mein Brot zu verdienen. Und er hat dazu geschimpft und gesagt, ich bin neuter, das heißt weder männlich noch weiblich. Und das war so eine Beleidigung. Und Swamiji sagte dann, er hat Wut bekommen und hat gesagt, okay, dann gehe ich zur Arbeit.
Und er sagte, wenn du deine Kinder zu deinem Vater geben willst, dann geh zur Arbeit. Wenn du sie nicht fragst, dann gehst du zu ihnen. Du musst dich auf
ihre Guru Ma hat dann getröstet und gesagt, solange ich nicht Geld mit deinem Vater nehme, das soll egal sein. Du kannst deine spirituelle Arbeit weitermachen. Ich kann für die Kinder und für uns alle sorgen. Und das heißt, sie war immer dabei und hat mich unterstützt und dafür gesorgt, dass ich auf dem spirituellen Weg bleibe. Und deshalb sage ich, in Samarpan-Meditation, da gibt es eine große Beiträge von Frauen.
और स्त्री और पुरुष ये भेद शरीर का है आत्मा का कोई भेद नहीं है आत्मा सब समान है दोनों समान प्रगति कर सकते हैं दोनों समान प्रोग्रेस कर सकते
हैं und der Unterschied zwischen männlich und weiblich ist nur auf der körperlichen Ebene auf der seelischen Ebene gibt es keinen Unterschied und beide können die gleiche spirituelle Entwicklung erlangen
दूसरा स्त्रियों का विषय आया तो एक और रहस्य आपको बता दूं
ja apropos auf Frauengeschichte ich kann noch was sagen
मैंने साधु और साधियों के भी क्लासेस लिए उनको भी शिविर लिए
Ich habe Seminare für Mönche und Nonnen gemacht.
अच्छा, उसके अंदर क्या मालूम है? स्त्रियां भी छोटे बचपन से साधु बनती थी, साधु भी बचपन से साधु बनते थे।
Die Nonnen waren von Kindheit Nonnen.
देखिए, जैसे 50 साल की उम्र तक किसी भी स्त्री को लगता है कि मेरे कोई छेड़ दे दे, मेरे कोई बलात्कार कर दे, कोई कुछ कर दे, ऐसा जैसे डर स्त्री को लगता है ना, ऐसे डर साधुओं को भी लगता है।
Normalerweise Frauen haben Angst, dass sie werden vergewaltigt oder irgendwas kann passieren bis 50 Jahre und die Nonnen haben auch genauso Angst. Das ist normalerweise bis 50 Jahre und danach, die haben solche Angst nicht mehr und dann die spirituelle Entwicklung nimmt eine Geschwindigkeit.
और ये साधु 85 साल के हो गए तो भी वो बोलते स्वामी जी काम के विचार आते हैं अब बताओ
Und, aber im Gegenteil, die männlichen Menschen, wenn die 75 Jahre alt sind, die haben immer noch Lust auf körperliche
Beziehungen.
Und das war für auch für die Männer, die 80 Jahre alt geworden sind, die haben immer noch Lust auf körperliche Beziehungen.
देखो इनका मैंने खूब अध्ययन किया है और जब ये बार-बार मुझे प्रश्न पूछते हैं तो मैंने एक साधु को उत्तर दिया था
und ich habe das alles ganz genau studiert und wenn die dieselbe Fragen nochmal und nochmal stellen dann habe ich so geantwortet
मैंने उनको उत्तर दिया था कि जैसे एकादे एरिया के अंदर शराब पीना मना है और वहां पे जाके आप रहते हो आप बोलते हो कि मैंने 8 दिन शराब नहीं पी उसमें कोई महत्व थोड़ी वहां मिलती नहीं थी
Das ist genauso, wenn man auf einem Ort ist und da ist Alkohol verboten und dann du sagst die ganze Zeit, ja, ich habe keinen Alkohol getrunken.
ठीक उसी प्रकार से आप उससे दूर हो गए इसका मतलब ये थोड़ी कि आपको विचार नहीं आते आपको विचार तो आएंगे ना
Das heißt, das Ort Wechsel hat nicht keine Wirkung gehabt, weil du hast immer noch die Gedanken von Alkohol.
Und जब तक आप जवान हो जब तक उसके ऊपर आप नियंत्रण कर पाते हो बुढ़ापे में फिर नियंत्रण नहीं रहता
Und das heißt, bei den Menschen, wenn man jung ist, Ja, kann man immer noch das Lust auf Kontrolle haben, aber wenn man älter ist, dann verliert man diese Kontrolle über diese Bedürfnisse für körperliche
Beziehungen.
Das heißt, obwohl oder trotzdem die Männer 80 Jahre alt geworden sind, die haben keine Befreiung von dieser Lust nach körperlicher Beziehung. Das ist die Wahrheit. Das heißt, die Frauen machen sehr schneller den Fortschritt in spiritueller Gebiet. Hast du das verstanden?
Ja,
das habe ich verstanden. Ja, und gut,
Es geht um das. Auch ein Experiment.
दूसरा ना मेरे को खूब लंबे लंबे उत्तर देने की आदत है ये मेरे को तकलीफ देने वाले नेपाल में मेरे को 25 मिनट दिए उन्होंने कि 60 देशों को बोलने का 25 मिनट में बोलने का मैं सोच रहा हूँ क्या बोलूँ
Ja, ich habe so eine Gewohnheit, lange Antwort zu geben. Und in Nepal, jetzt werden die mir nur 25 Minuten geben und ich muss mit 60 Nationen sprechen und ich weiß nicht, wovon ich jetzt spreche oder sprechen soll. Wenn ich anfange zu sprechen, dann spreche ich ohne weiteres. Ja. Und jetzt habe ich diese 25 Minuten und da muss ich auch die Meditation drin haben. Ich weiß nicht, wie ich das
mache.
Und das heißt, dass am 7. Juni ist meine Prüfung. Ja, hier kann ich ja so ein bisschen das locker 7-8 Minuten hin und her schieben, aber dort weiß ich nicht. Das ist so, wenn ich keine Möglichkeit habe zu sprechen, dann was ich mache, ich erhöhe die Energie. Und dann die alle schlafen 25 Minuten lang. Und dann werden wir sagen, ja, wir haben alles verstanden. Wir werden sagen, ja, wir haben alles über Meditation verstanden. Bitte fragen.
Es geht um das Aura-Experiment.
Es ist so, wegen eurer Empfänglichkeit, ja, ein Thema wird zu anderen Thema und zu anderen Thema und zu anderen Thema. Deshalb muss ich gar nicht denken, da gibt es sowieso eine Schlange mit Fragen und dann ja, kann ich weiter und weiter sprechen. Und Guru Ma sagt immer, ja, bitte, weniger sprechen. Und Guru Ma sagt immer, ja, bitte weniger sprechen. Und heute ist sie nicht da.
आजीवाद एक दो प्रश्न गलत पूरा प्रश्न ऐसे ही खत्म हो गया मगर आज के
तक One more just doesn't know. I know Craig is trying to warn his own done this and just the time to walk by.
You should be checking out the question. You should be checking out the question. You should be checking out the question. You should be
checking out the question. You
should be checking out the question. You should be checking out
the Gurma Sakri, Yedan was the chance of Abel and Dugips no one. I know prison and I'm for so long.
इसलिए मैंने आज क्वेश्चन आंसर के पहले ले लिया
सब भविष्य में तत्काल एवं आठ फॉर्म्स अमन फंग अंगे फंगे ये तत्काल मार बिटर गुरु महाराज के साथ हुए थे दिनेश तो व्यूज और निश्चित से निश्चित इन फोटोज आएं
आई
इस साल इस निश्चित कौन
Haben wir nach meiner Frage noch Zeit für eine andere Frage hinter mir?
Nein, meistens geht es nicht.
Sonst gebe ich weiter.
Nein,
jetzt fragen wir bitte.
Es geht um das Aura-Experiment in Ahmedabad beim Medico-Kongress.
Inka Prashna Aura-Experiment ke bare mein hai, jo Ahmedabad mein medical seminar jab hua tha, tab hua tha.
Ich war online dabei. Und als das Licht ausgemacht worden ist, waren ja die Kameras weiterhin an. Mein Bildschirm war schwarz. Und der Bildschirm eines Sadaks aus Indien hatte tatsächlich Bilder von deiner Aura auf dem Bildschirm drauf. Also er war auch online dabei. Mhm. Und bitte was dazu sagen.
Ja, inka prashni ye hai ki ya inhone us seminar mein online yahan se bhag liya tha aur Ahmedabad mein jab apna aura experiment kiya to sab light open kiya tha और जो इंडिया के साधकों ने जो आपका चित्र लिया था फोटो लिया था उसमें आपका क्लियर वो फोटो दिख रहा था लेकिन इन्होंने भी वो कोशिश की थी लेकिन इनका जो स्क्रीन था कंप्यूटर का स्क्रीन या कैमरा जो भी है वो एकदम काला निकला तो ये जानना चाहते थे कि ऐसा क्यों हुआ
काला नहीं ऐसा स्लेटी स्लेटी कलर में आता है
कौन से कलर में आता है
स्लेटी कलर के अंदर आता इसके मेरे पास भी है फोटो जैसे जैसे कंप्यूटर का ये हो ना क्वालिटी उसका कलर आता है
स्वामी जी माइंड दस इस कौन तारा फान दी जिसे ऑब्जर्वेशन फ्रॉम कंप्यूटर बिल्डशर्म इस पढ़ो हाँ भी सृष्टि पियान
पढ़ो
ऑफ रोशन या इंटरव्यू को Ich kann das nicht sagen, dass deswegen meine spirituelle Zustand.
ऐसा नहीं निकल अपने जो लेने वाले अब जैसे फोटो जो व्यक्ति ले रहा है उसका जो स्थिति है ना उसके अनुसार फोटो आएगा
इस इज ऑफ बाद दस देयर द फोटोग्राफ द फोटोग्राफ द फोटोग्राफियर इज कम दरफ अन ऑक वाज साइन स्पिरिचुअल ज़ूस्टन इज आई मीन इंग्लिश
कैमरा मिल गई हुआ तो लेने वाला तो जिंदा है ना
कैमरा इज आइडेंटिटी ग्रेट ग्लोस अबाउट देयर द फोटोग्राफ देयर इज लेजेंडरी
रोता हुआ आदमी हंसता हुआ फोटो नहीं ले सकता
Und einer der weint, kann nicht ein Foto von einer Lachenden aufnehmen.
Ja, ich frage jetzt einfach mal, habe ich das richtig gehört? Es besteht die Möglichkeit, ich formuliere es mal so, regelmäßige Samadhan-Meditation, 12 Jahre, dass dann Befreiung Moksha möglich ist.
इनका प्रश्न ये है कि क्या मैंने ये ठीक तरह समझा है कि 12 साल समर्पण मेडिटेशन करने के बाद या 12 साल समर्पण ध्यान करने के बाद मोक्ष मिलना एकदम निश्चित है
नहीं ऐसा कोई निश्चित नहीं
ऐसे निश्चित गारंटीड
ऐसा कोई गारंटी नहीं
Das ist nicht garantiert.
Milne wale ko 12 din mein milega, nahi milne wale ko 20 saal mein bhi nahi milega.
Es kann sein, dass man kann das in 12 Tage bekommen und man kann das auch in 20 Jahren nicht bekommen. Es kommt darauf an.
Actually, mahatvapurna hai tum kitne antarmukhi hote ho, kitna inside hote ho, uske upar hi hai na. Time pe iska kuch nahi.
And this Zeit hat keinen Einfluss darauf. Es kommt darauf an, wie du in dich in the innen इन राइन गेट
आध्यात्मिक प्रगति का एकदम रहस्य बताता हूँ अपेक्षा रहित होकर के करो बेसिक
Es ist sehr wichtig, dass du, wenn du meditierst, dass du ohne ethische Erwartungen meditierst. Das ist sehr wichtig.
Niki, kya rehta hai? Mere ko to sab log milte hai, acche bhi milte hai, bure bhi milte
hai. Ja, siehst du, viele Leute, die kommen mich mit mir zu treffen und da sind auch gute und schlechte Leute.
Also, kai log koi samasya ke karan aa gaye, par wo samasya dur ho gayi to wo chhut gaya unka samasya.
Manche kommen, weil die Probleme haben und sobald die Probleme aufgelöst sind, oder? Ja, dann gehen die weg.
Achha, kuch log jara buddhiwadi the, mano unka vishwas tha, isse koi samasya thodi aa jati. Ye to sirf isliye kar rahe hain ki relax lag raha hai.
Und da kamen auch die Intellektuelle und die sind nur zum Relaxen gekommen, weil.
Meine Mumpe ist Samasya gekommen, ja, und da ist was mit der Samasya gekommen.
Die sind nicht wegen Problemen gekommen, weil die daran nicht glauben, dass durch Meditation die Probleme.
Und
die haben aber einen guten spirituellen Fortschritt gemacht. Das zeigt, dass es muss man hier nur ohne Erwartungen. Auf diesem Pfad kommen und bleiben und gehen.
आई मेरे को नेपाल में बोलने के लिए ऐसा विषय लगा कि जितनी विश्व की समस्याएं हैं, विश्व में जितने प्रॉब्लम हैं, सब प्रॉब्लम मनुष्य निर्मित हैं.
Ja, apropos Nepal habe ich heute gedacht, ja, alle diese Probleme in der ganzen Welt, das ist alles von Menschen erzeugt worden.
आप देखो ना जाति के रंगों के सीमा के वेपन के युद्ध के भाषा के सारे के झमेले मनुष्य ने खड़े किए.
Das ist von Religionen, Sprachen, Nationalitäten, Waffen und alles Mögliche, das ist alles von den Menschen erzeugt worden. Hatten gesehen, dass die Pflanzen miteinander streiten? Streiten die Flüsse miteinander? Die Meeren streiten auch nicht miteinander. Nur die Menschen, die streiten miteinander.
So, apne vidrata, manushya bhav, manushya ka ehsas, jitna kam hoga, usme jhagde jhamele kam hoga.
Und das heißt, wir müssen dieses Gefühl von Mensch, so auf der körperlichen Ebene, das müssen wir immer weniger machen.
Jitne log prashna puchne ke aate hai na, pehle mein dekhta hu, ye aadmi kaisa hai, ye aurat kaisi hai, pehle dekh leta hu. Uske baad mein fir uske prashna ka uttar deta hu.
Und wenn man eine Frage zu mir stellt, dann sehe ich, was für eine Person diese Person ist. Und je nachdem beantworte ich.
Dusra ye samne aate hai isliye nahi, koi bhi duniya ka vyakti, koi bhi puche na, tumhe uske baare mein sampurna jankari aaye.
Es ist nicht nur die vor mir jetzt sitzen oder stehen. Egal wer das ist und wo in der Welt, ich kann das alles sehen und verstehen und je nachdem kann ich beantworten. Ich werde sagen, was für eine Magie das ist.
Actually, Vishwa Chetana ek hi hai. Usi Chetana ka bhaag pratyek manushya matra mein.
Das heißt, universelle Bewusstsein ist eins und ein Teil von diesem universellen Bewusstsein in jedem von uns.
Und wo Vishwa Chetana ke saath agar aap jud gaye, tab pratyek manushya ko jaan sakte hain, pehchan sakte hain, samajh sakte hain.
Und wenn du mit dieser universellen Bewusstsein dich verbindest, dann kannst du alles von einer Person wissen. Ich habe jetzt was in der Erinnerung. Ich war einmal auf Mauritius.
Mauritius ke andar mere ko Marathi log mile, maine unse Marathi mein baat kiya.
In Mauritius habe ich die Menschen oder Leute, die Muttersprache von Marathi waren. Marathi ist eine Sprache in Indien und ich habe mit denen in Marathi gesprochen.
Guru Maa gayi, Guru Maa ne Gujarati mein baat kiya.
Und Guru Maa hat in Gujarati gesprochen.
तो वहाँ पे गुजराती लोग भी है मराठी लोग भी है मराठी लोग हैं मराठी भाषा बोलते हैं गुजराती और गुजराती भाषा बोलते
हैं Leute die Marathi sprechen und auch Gujarati sprechen und die Leute die Marathi sprechen sprechen Marathi und die Gujarati sprechen sprechen Gujarati.
लेकिन मॉरिशस के अंदर किसी को भी अपना सरनेम मालूम नहीं.
Aber in Mauritius keiner weiß wie die mit Nachnamen heißen.
इसका उदाहरण मैं इंडिया में देता हूँ.
Ich gebe immer dieses Beispiel in Indien.
मैंने गवर्नमेंट को भी एक सजेशन दिया है सबके सरनेम हटा दो.
Ich habe auch einen Vorschlag an die Regierung gemacht, dass die alle Nachnamen abschaffen müssen.
देखिए सरनेम हटा दिया तो क्या होगा? जाति की समस्या हल हो जाएगी.
was wird passieren, wenn wir diesen Nachname abschaffen? Dann werden man, dann wird man von der Religion oder Kostüm nicht mehr sprechen.
देखिए, ऐसा क्यों हुआ मॉरिशस में? ये पुर्तगाली लोग वहाँ से लेबर लेके गए इंडिया से. उनको पूछा तेरा नाम क्या है ये? तेरे बाप का नाम क्या है ये? उन्होंने पूछा ही नहीं तेरा सरनेम क्या है.
Warum ist es so in Mauritius, dass die keine Nachname haben, wenn die Portugiesen die Leute aus Indien zum Arbeiten mitgenommen haben? Die haben nur nach Namen gefragt und nicht nach Nachname.
So, jitne hum apne ahankar se virahit hokar reh sakenge na, utne relax ho payenge.
Und das heißt, wenn wir diese Ich-Gefühl, Ego-Gefühl loslassen, auch verbunden mit unserem Nachname, dann werden wir so, desto, und das, dann werden wir so relaxed.
तो वो लोग अपने सरनेम से विरहित होकर रह रहे हैं, तो आनंद से रह रहे हैं, खुश रहे, किसी को कोई जाति नहीं माना.
Und die Leute auf Mauritius, die leben ohne ihre Nachnamen und deshalb die wissen nicht zu welcher Religion oder Kasten die gehören und die sind dadurch sehr sehr entspannt.
Aber आप बोलोगे हमको क्या को बता रहे.
Und jetzt werde ich fragen, warum erzählst du das uns?
ऐसे आपके बीच में अगर कोई डॉक्टर हो ना, तो उन्होंने ऐसे सर्कल बनाना चाहिए जहाँ डॉक्टर करके आपकी पहचान नहीं हो.
Das heißt, wenn einer von euch ein Arzt ist, dieser Doktor, dann die müssen diese Doktortitel wegmachen, damit keiner weiß, dass er Doktor ist.
आपके अंदर अगर कोई पुलिस हो, तो आपका ऐसा सर्कल बनना चाहिए जहाँ पुलिस करके आपकी पहचान नहीं हो.
Das heißt, wenn du ein Polizist bist, dann muss auch so ein Kreis von Leuten haben, wo keiner weiß, dass du Polizist bist.
तो ही आप रिलैक्स हो पाओगे.
Nur dann kannst du dich entspannen.
नहीं तो आप देखो ना, डॉक्टर का डॉक्टर का डॉक्टर, डॉक्टर का डॉक्टर और पत्नी का डॉक्टर और घर अस्पताल.
Das heißt, wenn ein Arzt ist immer mit den anderen Ärzten zusammen und auch in der Familie, ja, vielleicht ist die Frau auch Ärztin und das, die Wohnung oder Haus ist auch ein Krankenhaus. Das heißt, geh bitte außer eurem beruflichen Gebiet und mach einen anderen Freundkreis mit anderen Leuten mit anderen Berufen. Ja, jetzt klar.
प्रश्न आपसे पूछना चाहती वो जो आप आत्मा में एक शुद्ध आत्मा हूँ, मैं एक पवित्र आत्मा हूँ, उसका ट्रांसलेशन जर्मन में मेरा वो जो एक पवित्र आत्मा हूँ, ich bin eine heilige Seele, ein holy soul, आपने कल आदेश दिया कि ऐसा ही करना है, तो वो मेरा बहुत ऐसा मुश्किल लगता. एक तो इसका अर्थ जर्मन में अलग समझ में आता और वो जो होली मना हाइलिक का शब्द है वो अपना जर्मन में क्रिश्चियन के संबंध में ही उपयोग हो जाता और उसमें मेरे बहुत ऐसा अजीब से लगता है ये सब बोलने का आत्मा के लिए. Also ich habe seit fünf Jahren schon immer wieder den Wunsch gehabt, Swamiji diese Frage zu fragen, wie ich diesen vom Seelenmantra den zweiten Teil übersetzen soll. Also mehr ich pavitra atma hu. Und auf Englisch sagen wir I am a holy soul und auf Deutsch wäre das ich bin eine heilige Seele. Jetzt habe ich gestern die Instruktion bekommen, dass ich das nur so übersetzen soll, auch im Deutschen. Und ich habe große Schwierigkeiten damit, weil heilig für mich eine andere Bedeutung hat im Deutschen und weil ich es in der christlichen Tradition mit ganz anderen Dingen verbinde, was es für mich sehr schwierig macht, das für das Seelenmantra zu verwenden.
मेरे को समझे ऐसा प्रश्न पूछ रही. मेरे को कुछ नहीं समझे.
स्वामी जी इनका कहना है कि जो आप कहते हैं मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ, जो हमारी हमारा मंत्र है, जब हम जर्मन में ट्रांसलेट करते हैं, ये पवित्र का शब्द होता है हाइलिग, और यहाँ यहाँ की इतिहास की वजह से इसका मतलब थोड़ा अलग भी निकाल सकते हैं लोग, और इनको उससे पवित्र कहना, जैसा जर्मन में कहते हैं ich bin eine heilige Seele, इनको ठीक नहीं लगता है.
पवित्र बोलो,
शुद्ध बोलो, मन
पवित्र बोलो, शुद्ध बोलो.
वो शुद्ध और पवित्र जर्म में एक ही शब्द.
जर्मन में करो मत ना.
हाँ तो हिंदी का बोल देते हैं बस.
एक्चुअली क्या है मन क्या.
Swamiji meinte dann, wenn das schwierig ist, dann sagen wir die Mantra in Hindi. Ich bin mein Pavitra Atma, mein Shuddha Atma.
देखिए, एक तो पहली बात तो उसके साथ में हिंदी के साथ में बहुत लाखों लोगों की सामूहिकता जुड़ी है.
Ja, das erstens ist, dass mit der Hindi-Sprache da gibt's eine Kollektivität von Tausende von Leuten, die die Mantra rezitieren.
Und लोगों को समझाओ जो हम बता रहे हैं उस तरीके से 45 दिन करके देखो.
Und erklärt die Leute, dass die सो मंत्र रेसिपियरेंट सुन पे फोन कौन किया सिस्टर
करके देखने में आपके जीवन में अगर कोई सकारात्मक चेंज आए आपको अच्छा लगे तो करो नहीं तो छोड़ दो
दस का नाइन एक्सपेरिमेंट साइन एंड व्हेन वन मैट दस का गिट साइन एट एंड रूम वाज पॉजिटिव दस का नाइन वाइटम मार्क इन सम्स नेक्स्ट
ये कोई बेचा हुआ माल वापस नहीं होगा ऐसा थोड़ी
दस इज काइंड प्रोडक्ट दस वे पैकआउट हैबन इन स्वरूप नेम इन सोल
प्रश्न है क्या अच्छा दूसरा एक आपको बताता हूँ ये जब जब हम बोलते हैं ना इसका एक साइड इफेक्ट होता है
Now, Hyrus is when we are the mantra recitering, that gives an enabling welcome.
जब आप बोलते हो मैं एक पवित्र आत्मा हूँ, इसका अर्थ मैं शरीर नहीं हूँ.
When you say, "Ich bin eine heilige Seele," das "Ich" heißt keine "Ich" in dem Sinne.
जब आप बोलते हो मैं एक शुद्ध आत्मा हूँ, इसका अर्थ मैं शरीर नहीं हूँ.
Das heißt, dass ich bin nicht den Körper.
तो आप अपने आप को ऐसा दिला रहो, मैं शरीर नहीं हूँ, मैं शरीर नहीं हूँ, मैं शरीर नहीं हूँ.
Kann man auch sagen, ich bin nicht dein Körper, ich bin nicht dein Körper.
So, ऐसा ये बार-बार करोगे तो क्या होगा? शरीर बहुत धीरे-धीरे कम होगा.
Und wenn du so die ganze Zeit machst, dann wirst du dein Gefühl von dieser Körper so sein wird weniger und weniger.
और आपके जीवन की जितनी भी समस्याएं हैं ना, सब समस्याएं शरीर से संबंधित हैं. तो जैसे शरीर भाव कम होगा, वैसे ऑटोमेटिकली आपकी समस्याएं भी कम होंगी.
Und das heißt, wenn du das die ganze Zeit recitierst, dass du nicht dein Körper bist, dann Weil alle deine Probleme weg, weil alle Probleme eigentlich sind verbunden mit dem Gefühl, dass du ein Körper bist.
Samarpan Jnan ist eine Anubhuti. Isko Anubhuti ke Aadhar pe samjho. Tumko kaisa lagta hai wo dekho. Jnan Buddhi ke Aadhar pe mat samjho. Buddhi ke Aadhar pe nahi.
Und Samarpan Meditation ist basiert auf Gefühle und du musst genau auch merken und aufpassen und beobachten, wie dein Gefühl ist. Man macht das, die Analyse nicht auf der intellektuellen Ebene. Ich sage euch jetzt, guck mal hier, das ist der Weg von der Intellekt. Du hast das verstanden und das gewusst und das verstanden und das gewusst und du hast die ganze Welt verstanden. Das Weg des Intellekts ist der Weg des, von der Außen und das hilft uns, die äußere Welt zu verstehen.
Und Bhava ka marga antarmukhi, apne dosha ko jana, apne sab andar.
Und das Weg des Gefühls ist ein Weg in unserem Innern und das heißt, wir erkennen uns selbst langsam. Und die beiden Wege sind unterschiedlich und gegenüber, wie Swamiji gerade gezeigt hat. Und wir müssen das nicht einmischen. Es ist kein Geschäft. Wir müssen das nicht so denken, dass da mehr Leute, je mehr die Leute hier kommen, desto mehr unser Geschäft. Wenn man ein gutes Gefühl davon hat, dann mach weiter, sonst aufhören.
Dusra nicht schuld kare. Aapko kuch bhi nahi ja raha.
Und das, da hast du keinen Verlust, weil das ist alles kostenlos.
Aapko andar kaisa lagta hai, wo dekho, achha lag raha hai to.
Same wie du dich in deinem Inneren fühlst. Und wenn du gut fühlst, dann mach es weiter.
Dusra, aap bhi nirishan karna. Ye shibir ke baad mein aap ghar jaoge na, vaise aapke jeevan mein bhi sakaratmak change aayega.
Und beobachte dich, wenn du nach dem Retreat hier nach Hause fährst, beobachte dich, wie du dich fühlst und was in deinem Leben passiert.
Weil 3 Dienste, du mit mir nicht sitzt, 3 Dienste, Lakhon, Pavitra und Shuddha Atmaon ki Samuhikta ke sath baitho.
Weil diese 3 Tage habt ihr nicht mit mir hier nur gesessen, sondern mit tausenden von Leuten, die mit Samapan Meditation gebunden sind.
दूसरा अपने को ना आज एक रिट्रीट सेंटर का ऑफर आया हुआ है आप सब प्रार्थना करो अपने को मिल जाए
weiß man dass wir haben so ein Angebot von einem Retreat Center und ich wünsche dass wir alle dafür beten dass wir das bekommen können Es kann sein, dass unser nächster Retreat wird in unser eigenes Retreat Center sein.
Nächste
Frage bitte.
जय बाबा स्वामी Kannst du noch mal was zur Bedeutung von Soham sagen und vielleicht etwas Werbung für ihn machen?
Nochmal die Frage bitte.
Kannst du vielleicht noch mal etwas zur Bedeutung von Soham sagen und etwas Werbung für ihn machen?
इनका प्रश्न ये है कि क्या आप सोहम जी के बारे में कुछ बता सकते हैं और उनके लिए भी कुछ एडवर्टाइजिंग कर सकते हैं विज्ञापन
विज्ञापन नहीं मैंने आपको बताया ना उनके कारण आपको मेरी जानकारी मिली अन्यथा आप थोड़ी जान पाते आप थोड़ी पहचान पाते
Ich muss das nochmal betonen, dass wegen Soham Ji konntest du hier kommen oder konnten wir alle hier kommen, sonst würdest du nicht mich erkennen.
जैसे मैंने बताया ना कि आपको मैंने हीरा दिया तभी आपको समझ में आना चाहिए ना वो हीरा है आप कांच का टुकड़ा समझ के फेंक भी सकते
Ich habe schon erklärt, dass ich habe euch Diamanten gegeben, aber das zu erkennen braucht man in dieser Wissenschaft und da kann man das als Glas betrachten und wegschmeißen.
तो आत्म साक्षात्कार का जो अनुभूति मिला है ना वो बहुमूल्य है उसकी कीमत वो आपको बता सकते हैं
Und dieser Atmensaftschatkar, dieser Wert von dieser Atmensaftschatkar, was wir bekommen haben, dieser Wert kann Soham Ji gut vermitteln.
दूसरा केवल बता नहीं सकते, बार बार आपकी धूल जान सकते, आपको बार बार याद दिला सकते.
Nicht nur, dass die kann Soham Ji dieser Wert erkennen, aber Soham Ji kann auch diesen Schmutz wegmachen und darauf erinnern.
बार बार मेरा आना थोड़ी पॉसिबल है
Ich kann nicht nochmal hier kommen.
मैं तो पूरे दुनिया में घूमते रहता हूँ यहाँ भी दो साल के बाद में
Ich gehe überall in der Welt und ich bin hier nach zwei Jahren gekommen. Nächste Frage bitte.
Es geht ums Beten. Kann ich auch christliche Gebete, also Gebete aus meiner Tradition verwenden?
इनका प्रश्न है कि इनका प्रश्न प्रार्थना के बारे में है ये पूछ रही हैं कि ये ईसाई हैं और क्या ये ईसाई के मेथड से प्रार्थना कर सकते हैं कि नहीं
वो प्रार्थना के आधार पे
स्वामी जी फ्रॉम बस इज द अंडरस्टैंड इन डाइनिंग के पे
देखो पहली बात तो आत्मा का कोई धर्म नहीं होता
Das erste ist, eine Seele hat keine Religion.
क्योंकि आप जिसको धर्म बोल रहे हो ना वो उपासना पद्धति
Und was wir betrachten als Religion ist nur eine Methode der Verehrung.
हो सकता है आपकी उपासना पद्धति अलग हो मेरी उपासना पद्धति अलग हो लेकिन अपने दोनों का धर्म एक ही ना हम दोनों मनुष्य हैं
Es kann sein, dass deine Religion anders ist als meine, aber wir haben was gemeinsam und das ist die Menschlichkeit.
दूसरा मैं एक पवित्र आत्मा हूँ मैं शुद्ध आत्मा हूँ बोलने से भी किसी का उपासना पद्धति आड़े नहीं आता ना
Und zu sagen, ich bin eine heilige Seele, ich bin eine reine Seele, da kann keine dagegen sein.
इसको बोलने का कोई ऑब्जेक्शन है क्या?
Hast du da etwas dagegen?
Nein.
दूसरा मैं आप इससे कुछ अलग करने जाओगे ना तो ऑटोमेटिकली सामूहिकता का लाभ आपको नहीं मिलेगा
Wenn du was anderes tun musstest, dann das, was für ein Geschehen ist, du wirst dann nicht in der Kollektivität sein.
ये जो है ना 21 शब्दों के साथ में 1,00,000 लोगों में सामूहिकता है तो सामूहिकता का सहारा सामूहिकता का मदद आपको मिलेगा ना अगर ये आप बोलोगे
स्वामी जी बेटोन दराफ दस मिट दी सब वर्टन हावन नियर दी फेवेंटम सो थाउजेंड एफ मेंशन दी सावन उन जैसे निना ने कलेक्टिविटेट दी उन शुट्स उन उन शुट्स के
दूसरा मैं आपके ईसाई धर्म की प्रार्थना छोड़ने को नहीं बोल रहा हूँ ईसाई धर्म के कर्म कांड छोड़ने को नहीं बोल रहा हूँ वो सब करो उसके साथ में ये जोड़ लो
स्वामी जी sagte du musst nicht deine christliche tradition oder verehrungsmethode verlassen स्वामी जी sagte du musst nur das mit der samapan meditation verbinden und weiter mit dem mantra
meditieren इनसे मिलता जुलता प्रश्न मेरे को भी किसी ने पूछा था
So eine ähnliche Frage hat Avinemant
mich. Wir haben Ganpati ki sthapna hoti hai aur 10 din bahut bada utsav hota hai aur 15,000 log khana khane ko aate hain akhri mein.
Jedes Jahr in meinem Haus gibt es so ein Ganesh Festival und 15,000 Leute kommen zu mir und essen dieses festliches Essen bei mir zu Hause.
जबकि मैं सबको बोलता हूँ कि पूजा मत करो पूजा प्राइमरी है ध्यान कॉलेज का ज्ञान है
Und da sage ich die ganze Zeit, ja, braucht man keine Verehrungsmethode, braucht man kein Puja. Und Meditation ist wie ein College oder Hochschule. Und diese Puja und alle diese Verehrungsmethode sind wie so Schule oder Kindergarten oder so.
Also, किसी ने पूछा आप बोलते हो कि पूजा प्राइमरी है तो फिर आप क्यों पूजा करते हो आप क्यों दस दिन गणपति बिठाते हो
und dann hat eine Mediterin mich gefragt dann warum machst du diese Ganesh Puja in deinem Haus und lädt uns alle ein wenn das auf der Ebene Schule ist
मैंने उनको बताया मैं कॉलेज तक पहुंच गया हूं मेरी पूरी फैमिली नहीं पहुंची ना
dann sage ich in Antwort dass ich bin zur Hochschule jetzt angekommen aber ihr seid noch nicht da
और पूजा पाठ के मार्ग से धीरे धीरे मैं यहाँ तक पहुंचा हूँ
und so auf diese Art und Weise mit dieser Verehrungsmethode kann man langsam so weit kommen dass man auch in der Hochschule ist
जी आपकी जितनी उपासना पद्धति है ना उसी उपासना पद्धति को खूब भाव के साथ खूब मन के साथ करो ऑटोमेटिकली धीरे 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 उसी में आपकी प्रगति होगी
Und wenn ihr eine Verehrungsmethode habt, dann macht ihr weiter mit volles Gefühl und volles Gefühl und langsam wird ihr dann vorwärts kommen.
कोई उपासना पद्धति छोड़ने की आवश्यकता नहीं है, कोई कर्मकांड छोड़ने की आवश्यकता नहीं है.
Du musst nicht was aufgeben.
रविवार को चर्च में जाते हो, रविवार को रेगुलरली चर्च में.
Wenn du am Sonntag in der Kirche gehst, dann mach es weiter.
सबके साथ में 30 मिनट अपने लिए ध्यान को जोड़ो बस
बात. Ja, egal was du machst, nur diese 30 Minuten pro Tag da verbinden mit diese 30 Minuten pro Tag Meditation.
जो लोग शराब पीते हैं उनको भी नहीं बोलता मैं शराब छोड़ूंगा बोलता हूँ रात को शराब किया करो सवेरे ध्यान किया करो तो आपको प्रार्थना करने को छोड़ो बोलूंगा ना.
Ja, siehst du, da gibt's auch Alkoholiker und ich sage nicht, die müssen Alkohol aufgeben. Ich sage ja, trink mal abends, aber morgen meditiere. Und warum soll ich denn dir sagen, dass du nicht in der Kirche gehen sollst?
Du bist in Prasana, du bist in Prasana.
Ja, das heißt, ja, mach weiter mit deinen christlichen Gebeten, aber meditiere auch 30 Minuten jeden Tag dazu.
Actually, thoda, aap socho na, iske andar kuch chhodna, todna, phodna, kuch nahi hai. सिर्फ जोड़ना है ऐड करो ऐड योग यानी अपने जीवन में ध्यान को जोड़ना योग है
du musst nur addieren du musst nicht verlassen oder aufgeben oder was brechen oder zerstören gar nicht du musst nur diese meditation addieren
तो इसलिए प्रार्थना करने की आवश्यकता नहीं प्रार्थना करो लेकिन 30 मिनट इस तरीके से करो बस बाकी
das ist alles du machen solltest diese 30 Minuten jeden Tag dazu meditieren
इतना बड़ा उत्तर हो गया इनका
दस तो आने लंगे आंतर
Ich wollte fragen, ob das auch funktioniert, wenn ich für jemanden einen Wunsch ins Gebetszentrum schicke. Also der weiß jetzt nicht davon, dass ich das mache, aber ich hätte einen Wunsch, dass im Gebetszentrum darum gebeten wird.
इनका प्रश्न है कि क्या ये प्रार्थना सेंटर में किसी और के लिए प्रार्थना भेज सकते हैं क्या जब जब वो दूसरे जानते नहीं कि उनके लिए ये प्रार्थना कर रही हैं
नहीं भेज सकते
या दस कम से माफ़ हूँ तैने फ्रागे वो वैन दिस अंदर पर्सन निश दस दफन वाइस ओरो या दस इस ओके इंसान
दूसरा थोड़ा ना मूर्ति पूजा और ध्यान क्या है थोड़ा अंदर समझाता हूँ
Ich werde jetzt erklären, was ist ein Murti Puja und was ist Meditation. Murti heißt in diesem Fall Statue. Seit meiner Kindheit habe ich so ein Puja für Statue gemacht.
फिर जब ध्यान करने लग गया ना फिर मेरे को मूर्ति पूजा करने में आनंद नहीं आता था ध्यान में आनंद आता
Und wenn ich angefangen habe zu meditieren, habe ich keine Lust auf diese Murti-Puja gehabt. Das war, weil die Meditation hat mich so glücklich gemacht. Und was ich gemacht habe, ich in einem Seidentuch alle diese Statue von Gottheiten zusammengestellt. Und das habe ich dann alle meine Schwester gegeben.
Und die Divi hat zu Puja gegeben, ich habe mir die Trin
Und ich habe meine Schwester gesagt, du machst diese Puja.
Und deshalb
gebe ich dir das, weil für mich, ich habe ich kriege kein Glück, wenn ich das mache. Und meine Schwester war sehr traurig. Und sie hat die Tür zugemacht und ist in ihrem Zimmer gesessen. Sie hat nicht gekocht und die Kinder waren hungrig und die hat so eine Umgebung geschafft, als ob da irgendjemand gestorben ist. Und mein Schwager hat dann ihren Guru dann zu Hause gebracht. Und dann ist meine Schwester rausgekommen und der Guru hat angerufen. Dann hat der Guru in so einer schönen Art und Weise das erklärt. Dass meine Schwester war eine Kindergartenlehrerin oder
Kindergartenerzieherin.
Da gibt es im Kindergarten so ein Abakus, ja, und lernt man zu zählen mit diesem Abakus.
Da gibt es
diese Plastikbällchen. Und wenn du einen Ball schiebst, dann sagen die Kinder eins. Wenn du die zwei Bälle anschiebst, dann sagen die Kinder zwei. Und wenn du drei schiebst, dann sagen die Kinder drei. Und solange, wenn du diese Bälle nicht schiebst, dann sagen die Kinder kein 1, 2, 3, 4.
लेकिन ये भी ये जवान लड़की खड़ी है कॉलेज में जाने वाली उसको बोल 1 2 3 4 बोलने को बिना बॉल के बोल देगी
und hier ist eine Tochter die ist in college und fragt sie ob sie diese Abakus braucht 1 2 3 zu sagen die braucht es nicht die kann einfach 1 2 3 sagen
तो उन्होंने बहन को समझाया तेरा भाई नास्तिक नहीं हुआ है एक्चुअली उसको परमात्मा से क्लीन होने के लिए मूर्ति की आवश्यकता नहीं रही
das heißt dein Bruder ist nicht kein Atheist, das ist nur, dass der ist in diese Hochschule gegangen, der braucht keinen Abakus mehr.
तो कहने का अर्थ क्या है मूर्ति अपनी मन की एकाग्रता करने का माध्यम है एक बार तुम बड़े हो गए इसके आगे तुमको कोई आवश्यकता नहीं होगी
या दिस हैज द मूर्ति फॉर द स्टार्ट फ्रॉम दिस इन नो आई एम मिटल दैट वी आर ऑफ फर्स्ट कंसंट्रेटेड कैन wenn wir das diese Zustand erreicht haben dann brauchen wir das
अच्छा दूसरा ऐसा नहीं कि मैं चर्च में मंदिरों में नहीं आता हूं मैं जाता हूं
Es ist nicht, dass ich nicht ins Tempel oder in die Kirche nicht gehe. Ich gehe überall
hin.
Wenn ihr mich auch mitnimmt, dann komme ich auch. Dann fragt ihr, warum gehe ich dann überhaupt?
Ja, da sitzt hier
vor mir eine Mutter mit den Kindern. Und wenn die Kinder in den Zirkus wollen, dann geht die Mutter mit den Kindern oder nicht? Hat die Mutter überhaupt Interesse in diesem Zirkus? Die Mutter hat überhaupt keine Interesse in diesem Zirkus, aber wegen den Kindern macht sie das einfach. Das ist genauso mit mir. Ich habe eigentlich kein Interesse dahin zu gehen, aber ich gehe wegen euch.
Nee, abhi Nepal ki baat karta hu na. नेपाल के अंदर मेरे को खूब सारे साधन मिलते लगे गए पशुपतिनाथ के दर्शन करने के लिए
Ja, wenn ich mal in Nepal die Sabbath haben möchte, Pashupatinath Tempel mitgenommen. Ja.
Uske baad mein wahan ke trust mein mera swagat hua.
Und die Vorstand dort hat mich ein willkommen Event gemacht.
Wo Trustee ko ye bataya ki bachcho ke karan main mandir mein aaya hu, mere ko mandir mein aane ki koi aavashyakta nahi.
Und ich habe als Vorstand erklärt, dass wegen all dieser Kinder bin ich hier gekommen, sonst wäre ich nicht gekommen. Das ist, weil ich kann diese Energie von dieser Pashupatinath-Tempel überall das erfahren, ohne da persönlich anwesend zu sein.
तुम ट्रस्टियों को मैंने बोला आप एक काम करो शिविर के अंदर आओ शिविर के आखिरी दिन आपको पशुपतिनाथ के दर्शन की अनुभूति कराऊंगा
Und ich habe die Trustees zu meinen Seminaren eingeladen und habe ihnen gesagt, dass ich denen die Erfahrungen geben in meinem Seminar, wie die Energie von dieser Pashupatinath-Tempel da erfahren können. Und genau das ist passiert, dass an dem letzten Tag Wir konnten diese Energie von Pashupatinath-Tempel. Wenn du mit deiner mit deinem Chitta oder wie wir in Deutsch übersetzen, Aufmerksamkeit da sein könntest, dann brauchst du nicht körperlich da zu sein. Nächste Frage bitte.
Guru Maha already jada logo prashna pushta.
Guru Maha atma.
Actually, yara group dena khub logo ke prashna ko aaya. Ye se to ye aag laga ke usne jaake.
Guru Maha hat Befehl gegeben, dass viele Leute müssen die Chance haben, die Frage zu stellen. Und da ist meine Tochter, die werden da berichten.
Wie kann ich noch mehr die Meditation in meinen Alltag bringen, mit der Chitta verbunden sein im Alltag und mit Leuten zusammen sein? Wie kann ich das, die Meditation außer den 30 Minuten oder Negativität hier abgeben? Wie kann ich noch mehr
in
Meditation
kommen
und in der Gesellschaft und
mit Leuten. Inka Prashna ye hai ki ye 30 minute ka dhyan theek hai, lekin main kaise pure din is dhyan ki sthiti mein reh sakti hu aur samaj mein reh sakti hu aur fir jo nakaratmak urja mere vatavaran mein hai uske bawajood bhi main kaise is dhyan ki sthiti mein reh sakti hu.
Dekho main abhi na ek kora shastra karke pustak likh raha.
Ich schreibe gerade ein Buch, das heißt Kora Shastra.
Kora Shastra, mein Ursprung ist, dass es viele Maschinen gibt. Die Maschinen sagen, dass es keine Chakra gibt, dass es keine Chakra gibt, dass es Maschinen gibt.
Ja, da gibt es jetzt die Maschinen, dadurch wir können unsere Aura sehen und die Aura können vieles erzählen. Und das Buch heißt Kora Shastra.
Aber die Maschinen können nicht den Root Cause zeigen.
Aber die Maschinen können diese Wurzel von oder die Ursache nicht zeigen. Bisher haben so viele Probleme erwähnt worden und da gibt es nur eine Ursache dafür. Ich frage dich, hat irgendjemand dich betrogen in deinem Leben?
Nicht bewusst, dass ich mir bewusst.
Swamiji meinte, ja, kannst du das daran erinnern?
Dekho, kya hota hai mujhe? Ab jaise mere bhi 65 saal ki umar ho gayi, mere ko bhi kuch logon ne cheat kiya hoga, lekin main bhul gaya.
Guck mal, ich bin jetzt 65 Jahre alt und viele haben mich in meinem Leben auch nicht betrogen, aber ich habe das alles vergessen.
Agar hum bhul jate hain, to uske bad effect hamare pe nahi rehte.
Und wenn wir das vergessen, dann diese schlechte Auswirkung davon haben wir nicht mehr. Wenn du das vergessen hast, dann wird das Auswirkung nicht auf deine Halschakra sein. Ich sehe das in deinem Halschakra, das heißt, du kannst dich daran erinnern. Und das ist die Nebenwirkung, dass du ein schlechtes Gewissen hast. Und hast du ein Gefühl von Mangelheit?
Wenn du 10 Leuten zwischen dir sitzt,
dann hast du zusammen mit 10 Frauen sitzt, dann hast du ein Gefühl,
Minderwertigkeitsgefühl.
Wenn man so ein Gefühl hat, dann hat man keinen Erfolg in was wir tun
und machen.
Wenn wir meditieren und sagen, ja, wir haben jetzt gute Schwingungen, dann wirst du sagen, nein, ich kriege keine gute Schwingungen.
Yes, kai, yes, kai, success kai.
Ja, Swamiji hat gesagt, das ist dieser Ort für Erfolg.
Erstmal
musst du die Leute, die dich betrogen haben, vergeben und vergessen. Und zweitens musst du kein schlechtes Gewissen haben oder Minderwertigkeitsgefühl.
Wenn du diese zwei Dinge tust, dann wirst du spirituelle Entwicklung erfahren und auch in deinem Leben Erfolg erfahren. Swamiji fragt, warum hast du dieses schlechtes Gefühl oder schlechtes Gewissen oder Minderheitsgefühl? Swamiji meinte, hier gibt es das Gefühl von guilty feeling, ne? Ja, und das schlechtes Gewissen, das hier ist allgemein. Schuldgefühl ist sehr stark hier. Warum ist das so, fragt Swamiji. Du kannst die anhalten.
Ich habe immer gedacht, ich bin dumm oder abnormal.
Meine Harte Fahre ist so zeigt immer, ich bin bundu und bundu.
Actually, wie sie auf meine Mama wollten, du Beokope, du Beokope, du Beokope, du Beokope, du Beokope.
Ja, das liegt an unserer Mama. Das liegt dann manchmal an unsere Eltern, die sagen die ganze Zeit, wir sind dumm und deppen und so weiter. Ist das bei dir so? Hat deine Mutter sowas gesagt, dass du dumm bist?
Das kann ich mich nicht erinnern, aber ich war in der Schule sehr schlecht. Ich habe sehr viele Fehler gemacht und war sehr schlecht.
मुझे याद नहीं कि मेरी माँ ने ऐसा कहा होगा लेकिन मैं पाठशाला में बहुत बहुत कमजोर थी और
एक्चुअली माँ ने नहीं कहा होगा कोई बड़ों ने कहा होगा एक्चुअली लोग अपने को मूर्ख समझे चले रहा हूँ लोगों को मूर्ख समझना चाहिए
स्वामी जी साहब के ऐसे निकाल बस भी वो उन देखन मेरे देखन भी ऐसे डेप भी हम उसे देखन भी सिंदा ले डेप
क्योंकि देखो लोग अपने को मूर्ख बोलेंगे और अपन भी अपने को मूर्ख समझने लग गए तो उसका खराब इफेक्ट अपने निषिद्धि चक्र पे होगा.
Das heißt, wenn die Leute sagen, wir sind die Deppen und dann wir denken auch, dass wir sind die Deppen dumm und so weiter, dann wird unser Halschakra beschädigt. Wenn die sowas zu uns sagen, dann sagen wir genau so, dass die oder ja, denken darüber, dass die Deppen sind. Ja, sonst haben wir dann ja, schlechte Auswirkungen in unserer Halschakra. Das heißt nicht, dass jetzt mit nochmal mit schlechtem Gefühl hier dieser Retreat verlässt, dass dein Halschakra jetzt kaputt ist oder beschädigt ist. Dieses Gefühl kannst du hier bei mir hinterlassen und ja, mit einem entspannten Zustand gehen. Wenn du das loslässt, dann wirst du dich befreit davon. Wenn du nochmal denkst, oh, mein Halschakra ist kaputt, und dann mit dieses Gefühl, wenn du zurückgehst, dann wirst es so sein, aber jetzt musst du das loslassen und hier bei mir hinterlassen.
कई बार होता है ना जैसे अपने को दो बच्चे रहते हैं दो बच्चों में से अपन एक आधे को बोलते तू कितना शाना है ना तू बहुत होशियार है तो सामने वाला सोचता मैं बेवकूफ हूँ दूसरा बच्चा सोचता मैं मूर्ख हूँ.
Ja, wenn da zwei Kinder sind und zu einem sagen wir, oh, du bist so wunderbar oder intelligent, und dann der andere denkt, oh, ich bin der Depp.
Meine, इसका साइड इफेक्ट होता है तो एक बच्चे की खूब तारीफ करो दूसरा समझता मैं बेवकूफ हूँ.
Ja, wenn du den Lob von einem Kind singst und der andere denkt dann im Gegenteil.
एक साइकोलॉजी है बहुत ध्यान रखना चाहिए.
Das ist psychologisch und muss man wirklich aufpassen. Und deshalb, wenn da, du musst nicht nur ein Kind loben, wenn da zwei Kinder sind.
Ja.
Wenn du nur das von einem Kind loben musst, dann machst du das privat, ja, nicht zusammen mit den anderen Kindern. Ja, sonst werden die alle falsch verstehen.
Ich kann mich jetzt nicht mehr genau erinnern, ob Guru Ma darüber gesprochen hat oder Swamiji, dass an einem Ort die Menschen, die da hinkommen oder waren, etwas hinterlassen, also Energie hinterlassen. Und meine Frage ist, muss ich mir da Gedanken machen in meinem Haus, wo ich jetzt lebe, wo ich auch eine Praxis habe jetzt? Zum einen, ob Menschen, die da gelebt haben, ob da noch Energien sind, die mir schaden, ob die Patienten zu viele negativen Energien erlassen und auch, wenn mir jemand negative Energien schickt, also ob das für mich schädlich ist oder, ja.
Darf ich sagen, was dein Beruf hast du? Inka Prashnahegi ist Psychotherapeut. और इनका प्रश्न ये है कि इनको याद नहीं कि आपने बताया या गुरुमा ने बताया कि लोगों की ऊर्जा का प्रभाव हम पर पड़ता है तो ये इनके पेशेंट जब इनके यहाँ आते हैं इलाज के लिए क्या ऐसा हो सकता है कि उनकी नकारात्मक ऊर्जा का प्रभाव इन पर पड़ सकता है आपका उद्देश्य चाहते हैं
पड़ सकता है नहीं पड़ा है
स्वामी जी साथ आपके
नकारात्मक
स्वामी जी
Ich denke eigentlich nicht negativ. Ich denke eigentlich, es ist okay, aber ich mache mir Gedanken. Also ob es vielleicht noch was gibt, wo mich beeinträchtigt.
Sie sagen, dass ihr Gedanken in nakaratmak nahi hai, lekin phir bhi ye uske bare mein vichar karte hain ki kya aisa ho sakta hai ki unki nakaratmak urja के कारण इन पर कोई प्रभाव
नहीं मेरे को ऐसे भी लग रहा है अभी मेरे समक्ष में भी टेंशन में बैठे हुए तो फिर काम उठता होंगे टेंशन का
स्वामी जी सागते दस अवुलू फॉर स्वामी जी सिट्स हास टू फील स्पानुंगन और व्हेन डू फॉर स्वामी जी सो फील स्पानुंगन हास वी कैन सो दिस टाइप ऑफ बिक्राइंग
अभी भी इनका हार्ट चक्र पकड़ है
और स्वामी जी सर दगित हैं ब्लॉकेड इन दैन हेड चक्र
एक्चुअली यहाँ पे हाथ रख के ध्यान क्या करा
स्वामी जी एम्पेल्ड अस टू बी स्वामी जी गेराडे के मक था
और दोनों हाथ बोथ
हैंड बाय द हैंड ऑफ दैनम हैड्स
और राइट हैंड जैसे कल उनको बताया ना राइट हैंड यहाँ लेफ्ट हैंड यहाँ उसके अंदर ऐसा बारह बार पंप करो जैसे हार्ट अटैक वाले करते ना वैसे
उन स्वामी जी सक दूंगा सो पुन पुन भी स्वामी जी गेराडे साइड
ऐसा बारह बार करो तो ऑटोमेटिकली क्या होगा आपका सब ध्यान सब एनर्जी यहाँ पे होगा और उदय चक्र खुल जाए
Und dadurch wird dein Herzchakra öffnen, wenn du so meditierst. Und Swami Ji empfiehlt, dass du so meditierst.
जब भी आपको टेंशन लगे, जब कोई आपको भय लगे, जब कोई आपको नकारात्मक विचार आए, तो ऐसा कर सकते।
Und auch wenn du negative Gedanken hast, wenn du Angst hast oder wenn du angespannt bist.
दूसरा दो बातें ध्यान रखो। आप क्या टच करते हो उनके बॉडी को?
Swami Ji fragte, was kann Körper teil berührst du bei deiner Patienten?
Wo ich die berühre?
Ja.
Normalerweise berühre ich die nicht.
Ja, koi touch nahi karte hain, ye psychological baaton se. Manasik, ja, manasik.
Touch nahi karte?
Nahi.
Dil bhi na, tumhare cabin mein aane ke pehle, thoda sa haath rakh ke yahan pe, apne chitta ko steal kar lo, aur uske baad mein, apne chitta steal karke, baad mein unko aamantrit karo.
Swami Ji empfiehlt, dass bevor du deinen normalen Tag anfängst in deinem Beruf, ja, richte deine Aufmerksamkeit auf deine Chitta. Erstmal, du musst deine Hand dort auf der Kronenchakra legen und dann kannst du kurz meditieren und dann deinen Beruf anfangen. Swami Ji sagte, wenn du deine Patienten zuhörst, du musst nicht in deren Augen schauen, nur zuhören. Wenn du in den Augen schaust, dann geht deine Aufmerksamkeit in denen. Nur zuhören und nicht in den Augen schauen. Du musst dich in deren Geschichte nicht dich involvieren, nur zuhören.
दूसरे देखो आप लोगों के प्रश्न जानता हूँ आप लोग लेकिन आपके अंदर मैं इन्वॉल्व थोड़ी होता हूँ आप आपकी बातें सुनता हूँ आपसे बात करता हूँ ऐसे आप करो
Das ist, ich höre auch eure Fragen und antworte, aber ich bin nicht involviert in euren Fragen oder Problemen.
सभी लोगों ने अपना चित्त यहाँ रखना सीख गया एक बार यहाँ रखना सीख गया ना उसके बाद में यहाँ पे रख के आप कहीं पे भी घूम सकते हो कोई का इफेक्ट आपके ऊपर नहीं है
Deine deine Aufmerksamkeit auf den Kronenchakra zu richten, ja, und wenn du das beherrscht hast, dann wirst du kein Problem haben, du kannst überall hinlaufen und ja, mit Menschen zusammen sein und da wird keine Nebenwirkung stattfinden.
Und ja, da war nicht so, dass ich nicht mehr so, dass ich nicht mehr so.
Ja, wenn du das nicht kannst, dann klopf einfach so, wie ich war mit dir gerade
auf der Zeit. Das ist ein bisschen
Das ist in Indien, das ist so eine Art wie eine Mutterrolle auf dem Kindskopf.
Und nicht irgendwie, ich habe das nicht mehr.
Ja. Das Ziel ist, dass du deine Chitta oder deine Aufmerksamkeit auf der Kronenchakra richtest.
Aber?
Und gibt es sonst noch was?
Und mehr Attention wandert.
Du musst deine Aufmerksamkeit nicht in deinen Patienten
geben.
Obwohl ich mit dir spreche, meine Aufmerksamkeit ist nicht in dir. Ja, mit der Praxis oder täglichen Übungen kann man das beherrschen.
Wobei ich habe jetzt nicht nur die Patienten gemeint aktuell, sondern die Menschen, die da auch vorher gelebt haben. Auch, also das.
In der Kenna, in der Kenna, die sich bei apne Marizon ke bare mein nahi baat kar rahe hain, balki jo unke pehle us ghar mein rehte the. Kya unki urja wahan upasthit hai?
Aber
ich weiß also, ich weiß nicht, was passiert. Gibt es vielleicht vieles?
Und ich denke,
wer war überhaupt da?
Meine Ex-Frau zum Beispiel.
Und die Pehli war die Bibi.
Patrike war die Bibi.
Ja, es ist am besten, dass du deine Vergangenheit dann vergisst und bleibst in der Gegenwart. Ich. Attention, ja, da gibt es nur Zeit für drei Fragen, habe ich gerade gehört.
Aber wo sprechen?
Nächste Frage, bitte.
Da muss man ja nicht, da muss man nicht, da muss man nicht.
Okay, ich bin jetzt voll aufgeregt. Ich habe halt auch in mir halt noch viel Angst und Widerstand auch zur Hingabe. Das ist irgendwie so ein bisschen auch eine Zwickmühle, finde ich, weil wenn ich dann halt mich zum Meditieren hinsetze, dann bin ich oft auch in einer Anspannung. Das heißt, es gibt auch andere Phasen, aber meditiere ich dann halt einfach. Also nimm das halt so an. Oder kann ich da was machen, um da vorher noch in einen anderen Zustand zu kommen?
इनका कहना है कि इनको डर लगता है और इनका इनमें एक प्रकार का विरोध है ये अपने आप को सरेंडर नहीं कर पाती हैं तो आपका इसके बारे में क्या कहना है
एक्चुअली इनका पास्ट लाइफ अच्छा नहीं है और पास्ट लाइफ की बातें इनके सबकॉन्शियस माइंड में एकदम कचरे जैसी स्टोर हुई
स्वामी जी meinte das in deiner Vergangenheit war nicht schön und du hast das in deinem Unterbewusstsein viele Gedanken darüber und das ist wie ein Müll überfüllt.
एकदम एक वाक्य के अंदर इनके जीवन का वर्णन कर देता हूँ भूतकाल के जहर से ये वर्तमान काल का अमृत खराब कर देता
है Ich kann das alles in einem Satz zusammenfassen. Wegen dieser Angst von der Vergangenheit hast du das Nektar von dem Gegenwart schmutzig gemacht.
तो पास लाइफ को छोड़ दो
तो उस नो लॉस लॉस में
दूसरा ये छोड़ना इतना आसान नहीं है उसको डोनेट कर दो दान कर दो तो फिर वापस नहीं है
लॉस लॉस में नहीं सो einfach und deshalb sage ich einfach spenden und wenn man was spendet dann nimmt man das nicht zurück
दूसरा पास लाइफ का कोई विचार नहीं तो अपने आप को समझो कि स्वामी ने मेरे को पास लाइफ के विचार करने को मना किया
und wenn du Gedanken von deiner Vergangenheit bekommst oder hast dann kannst du immer wieder Self-Talk machen und sagen, ja, Swamiji hat gesagt, das muss ich an Swamiji spenden und machst du das.
Aber sab logi dhyan rakho. Kya hota hai, wenn der pehla past life ka vichar aata hai, tab hum khub strong rehte, hum khub majboot rehte. Uske baad mein ek vichar aata hai, phir do aata hai, phir teen aata hai, phir char aata hai. Kyun padhe? Vichar kar rahe hain ghoom kar.
Ich sage alle an euch, ja, erstmal, ja, wenn wir stark sind, dann kommt ein Gedanke von Vergangenheit und sagen wir, okay, und dann kommt zweite und dritte und wie Swamiji gerade gemacht hat, wir werden dann uns schwach fühlen.
Deswegen, wenn ihr euch wieder erinnert, dann werden wir euch alert machen, dass ihr euch fast wieder wieder erinnert.
Und sei wach, wenn das erste Gedanke von Vergangenheit kommt, ja, einfach aufhören damit und spenden, ja. Und das ist alles, was du machen solltest.
Danke.
Dhanyavad, gerne.
दूसरा पासलाई में कोई मारा नहीं थी आप राज्य चला रही थी सेना चल रही थी ऐसा कोई अच्छा सा पासलाई था जो बार बार याद कर रही
es ist nicht als ob du eine Königin warst und es hat keinen Grund warum du dein an deine Vergangenheit die ganze Zeit erinnern musst ja klar
ja beim Meditieren habe ich oft dass ich so hin und her schwinge und das auch sehr genieße, aber manchmal dann eben der Gedanke kommt, du musst dich ja mal schnell hinsetzen. Und ich glaube, dass es einfach die Kundalini ist, die dann da aufsteigt und mich bewegt, aber ist es gut, dem zu folgen oder muss ich tatsächlich auch mal still sitzen?
Inka kehna hai ki jab ye dhyan karte hain, inka sharir ekdam ghumne lagta hai aur ye jante hain ki ye kundalini ki wajah se hai, lekin inko pata bhi hai ki dhyan mein seedha baithna chahiye, to aapki kya raaye hai, seedha baithna chahiye ya aise ghumte rehna chahiye aur jab ghumne ka hota hai to inko phir se dhyan rakhna padta hai ye seedha baithe?
Main ghumta hoon kya?
Sees to the fish swing?
Main nahi ghumta, baat mein nahi ghumne.
Swami ji sagt, wenn ich das nicht swing, dann du musst auch nicht.
Swamiji
sagte, das Problem liegt woanders und das ist dein Leber und du bist eigentlich unzufrieden.
Ye hat na ye left hand yahan pe liver pe rakh ke chandrama ke prakash ke andar thoda dhyan karo to dheere dheere prarthana karo chandrama ko ki mere liver ko thanda karo mere chitta ko shuddha karo chandrama kya hoga liver thanda hoga to kya hoga dhyan acha lage
then labor is high and you can stand lincoln hand of ten labor laying on the ya the rest hand has to gerade gemacht und im außen unter dem Vollmond. Swamiji hat jetzt nicht Vollmond gesagt, aber unter dem Mond musst du dann jeden Tag das machen und meditieren und langsam wirst du dich besser fühlen.
Nee, es gibt ja eine Retreat, wo es mir Buddha Purnima gibt. Und dann meine ich auch, lieber für Dhyan karaya.
Ja, in dem letzten Retreat, da war dieser Buddha Purnima, das ist ein Vollmondtag von Buddhas Geburtstag. Und ich habe euch, Swamiji hat uns bei dem zweiten Retreat empfohlen, dass wir draußen unter dem freien Himmel meditieren und genauso in dieser Stellung. Und du musst auch aufhören, Sorgen über deine Zukunft zu machen. Das ist alles.
Ich wollte mal fragen, ich bin immer sehr schnell von den Launen und anderer Menschen beeinflusst und wenn ich eigentlich nicht drauf bin und dann sind die Kinder schlecht drauf, der Partner, die Eltern, dann zieht sich das sofort runter. Da wollte ich mal fragen, wie kann ich denn meine Energie aufrechterhalten und nicht immer so gleich ansprechbar sein auf die anderen?
Inka prashn ye hai ki inki jo urja hai ya inka jo mood rehta hai unke logon log jo unke aaspaas mein rehte hain unke anusar badalta rehta hai to ye apne aap ko aisa mehsoos karte ki wo inhe niche khinch rahe hain to iske bahar kaise wo aa sakte hain
ye apne aap ko niche khinch rahe hain to log khinchenge
Swamiji meinte, dass du bringst das Fett unten runter.
Du kannst dich nicht selbst verletzen. Du hast deine Nieren gelebt, also du kannst deine Nieren nicht verletzen.
Das heißt, du hast schlechtes Gefühl und Minderwertsgefühl gegenüber dich selber. Und wie kannst du das erwarten, dass den anderen dann im Gegenteil tun?
दूसरा तुम लोगों की कंप्लेन करना छोड़ दो तुम तुम्हारा और तुम्हारा हवामंडल इतना स्ट्रांग करो कि दूसरे का इफेक्ट तुम्हारे पर नहीं
Ja, ich sage alle euch, das hört auf, sich zu beschweren über alle anderen Menschen, ja. Wir müssen unsere Aura verstärken und dann werden Dinge besser werden. Wir müssen uns verbessern.
Seht ihr, über Catches die Bart kommen, haben wir so ein bisschen Shirdi Mahashivir attendiert?
Ist aber niemand hier, die in Shirdi Shivir letztes Jahr anwesend waren?
So, je größer euer Tambu ist, desto größer ist mein Stress.
Und mein Dune war größer als dieses ganze Zelt hier. Und das heißt, jetzt seid ihr alle auf meiner Bühne hier und sitzen auf der Bühne eigentlich. Ja, also die Leute müssen in deiner Umgebung oder beeinflusst sein von dir und nicht umgekehrt. Und ich sitze so nah zu euch und beschwere ich jetzt mich, dass oh, wegen euch habe ich diese oder jene Probleme. Es kommt darauf an, wo deine Aufmerksamkeit gerichtet ist. Wenn das auf der Kronenchakra gerichtet ist, ist egal, wo du bist. Du kannst in einer überfüllten Straße sein. Das wird dich nicht stören. Und du musst deine Aufmerksamkeit nicht auf den anderen richten. Das musst du nicht tun. Hast du das verstanden?
Ja, danke.
Dann ja, warte mal.
देखो मैं फिर से एक बात में पूरा शिविर का बताता हूँ. पहली बात तो कि शिविर के दौरान हमने जाना कि परमात्मा ने एक विशेष देखा.
Ich werde jetzt zusammenfassen. Durch dieses Seminar haben wir das gelernt, dass Paramatma ist ein universelles Bewusstsein.
दूसरा धर्म यानी मनुष्य धर्म.
Und Religion oder Ethik ist unsere Menschlichkeit.
तीसरा सद्गुरु यानी वो माध्यम जिसके माध्यम से हमारी खोज समाप्त हो जाती है, हम अंतर्मुखी होते हैं.
Und Satguru ist ein Medium, durch dieses Medium wird unsere Suche beenden.
चौथा ध्यान यानी कुछ नहीं करना ध्यान.
Und Meditation ist nichts zu tun.
और मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ, इसके साथ में अगर हम 45 दिन ध्यान करते हैं, 2.5 घंटे ध्यान करते हैं, तो हमारे जीवन में एक सकारात्मक चेंज आता है.
Und wenn wir 45 Tage mit diesem Mantra, mein Pavitra Atma hum, mein Shuddha Atma hum, wird alles gut.
Dekho, aaj jo dhyan laga ke nahi, aaj jo anubhuti hui, ye to baap kamai hai, ye samuhikta ke karan hua, kalyati ke karan, aapke karan nahi, kal se jo hoga, wo aapke karan hoga. To kal bhi aapko aisi sthiti, aisi avastha, aisa hi dhyan lagna chahiye.
Und was heute passiert ist, während der Meditation, die Erfahrung hat man bekommen nur, weil wir jetzt hier in der Kollektivität sind. Aber ab morgen wird man alleine und was die Erfahrung da man macht, ist wegen euch und nicht wegen der Kollektivität.
In 10 Minuten, wenn ich euch ein Sweet Dish bana karke khilai, dann wird euch der Konfidenz kommen, dass ich mich auch darauf konzentrieren kann, ich kann mich auch darauf konzentrieren.
Und in diesen 3 Tagen habe ich euch eine Süßigkeit gegeben, damit wir alle uns vertrauen können und ab morgen können wir anfangen, richtig zu meditieren.
So, nimmt Ruf sehr akkere mit Dhyankaro und Samuita mit Sattva mit Eglin Dhyankaro.
Und regelmäßig müssen wir meditieren, wir können allein regelmäßig meditieren, einmal die Woche in der Gruppe meditieren.
Und Center ka vikalp JCO nahi hai.
Und Center ist das nicht zu vergleichen mit JCO.
Dekhi, JCO mein wo log jana chahiye, jo Center pe nahi ja sakte, khub dur rehte hain, akkere rehte hain, wo log jaye. Jo ja sakte hain, mein Center pe hi jana chahiye.
Und wer kann körperlich zum Zentrum gehen können, müssen die unbedingt zum Zentrum gehen. Und wer das nicht kann, soll bei JCO bleiben. Was ich sagen wollte und musste, habe ich schon jetzt erzählt und gesagt. Alles andere liegt an euch.
तो जीवन में आपने अच्छे कुछ कर्म किए होंगे, इसलिए परमात्मा ने आपके जीवन में मुझे भेजा.
Ja, es kann sein, dass ihr habt alles was Gutes getan haben, gutes Karma, und deshalb Paramatma hat mich zu euch geschickt. Und habt ihr jetzt eine nahe zu einem lebenden Guru bekommen. Eure Karma beginnen und ihr könnt dann ab morgen dann anfangen zu meditieren und regelmäßig meditieren. Und wenn ihr regelmäßig meditiert, werdet ihr Fortschritt machen. Und das heißt, Paramatma hat seine Arbeit gemacht, ich habe meine Arbeit gemacht und jetzt liegt an euch, dass ihr eure Arbeit macht. Jetzt fangen wir an.
Shanti, Rudra Dvi Shanti, Rapa Shanti, Roshadaya Shanti, Vanaspataya Shanti, Vishve Shanti, Brahma Shanti, Sarvam Shanti, Shanti Leva Shanti, Sama Shanti Leva, Om Shanti, 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 Sarvishtasya Shanti Vavantu.
फोटो ना आपको आपके ईमेल पे भेज दिया
ग्रुप फोटो बन लिया ग्रुप फोटो बन लिया पर ईमेल शिप